नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.